जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोलो नंद के लाल की जय। भगवान श्री कृष्णांच्या चरित्रातला सर्वात अद्भुत भक्तांना आवडणारा चांगला किंवा निरूपण करायला अनेक प्रवचनकारांना कठीण वाटणारा प्रत्यक्षतः त्यांच्या अद्भुत अशा लीलेचाच भाग असणारा मोठ्या श्रद्धेनी प्रेमानी भगवंतांची लीला म्हणून श्रवण करण्याचा असा जो रासलीलेचा भाग तो मागच्या वेळेला आपण पाहून संपवला। भगवंतांचं जे मधुर असं जीवन ज्या जीवनाची संत कायम आठवण काढत राहतात असा हा रासलीलेचा भाग आपण पाहून संपवला। भगवंतांचं सर्वच जीवन अतिशय दिव्य अद्भुत असंच आहे आणि पुढे घडणारे प्रसंग देखील अति अद्भुत असेही आहेत। तरी देखील या रासलीलेला त्यांच्या जीवनामध्ये भक्तांच्या दृष्टीने एक मध्यवर्ती असं स्थान प्राप्त झालं हे निश्चित आहे। एकदा सगळे गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळेला जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यांमध्ये बसून अंबिकावनामध्ये गेले। तिथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केलं। भगवान शंकरांचं आणि भगवती अंबिका देवीचं भक्तिभावानी अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने पूजन केलं। नंद आणि काही गोपांनी शिवरात्रीचा उपवास होता म्हणून फक्त पाणी पिऊन रात्रीच्या वेळेला सरस्वती नदीच्या तीरावर सर्वजण झोपी गेले। त्या वनामध्ये एक अतिशय भयानक असा आणि भुकेनी व्याकुळ झालेला अजगर दैवयोगाने आला आणि झोपी गेलेल्या नंदांना गिळू लागला। अजगरांनी गिळायला लागताच नंद मोठ्यांदी ओरडायला लागले आणि आपल्या मुलाला बोलवायला लागले की बाळा कृष्णा धाव, हा अजगर मला गिळून टाकतो आहे, मला तुझाच अध आहे, या संकटापासून तू मला वाचव। नंदांचं ओरडणं ऐकून झोपी गेलेले सगळे गोप एकदम जागे झाले, उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात नंदांना जाताना पाहून घाबरून देखील गेले। एवढ्यात भगवान श्रीकृष्ण तिथं पोचले आणि त्यांनी आपल्या चरणांनी अजगराला स्पर्श केला। भगवंतांच्या चरणांचा पवित्र स्पर्श होताच अचानक अजगराने आपलं पूर्वीचं शरीर सोडून देऊन अतिशय सुंदर असं विद्याधरांनी देखील पूजा करावी असं रूप धारण केलं। त्या देदीप्यमान पुरुषांनी सोन्याचा हार घातलेला होता। भगवंतांना प्रणाम करून त्यांच्या समोर सन्मुख हात जोडून तो उभा राहिला तेव्हा भगवंतांनी त्याला विचारलं की तू कोण आहेस, सौंदर्याने झळकणारा तू अद्भुत तर दिसतोस आणि अशा किळसवाण्या अजगराच्या रूपामध्ये तू कसा होतास। तेव्हा अजगराच्या शरीरातून निघालेला तो म्हणाला की मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो, मी अतिशय सुंदर तर होतोच शिवाय संपत्तीही होती, त्यामुळं विमानात बसून दश दिशांना मी फिरत असे। एके दिवशी अंगिरा गोत्राच्या एका कुरूप ऋषींना पाहून स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असल्यामुळं मी त्यांना हसलो आणि माझ्या कुचेष्टेमुळं रागून त्यांनी मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला। आता असं वाटतं की माझ्यावर कृपा करण्यासाठी जणू त्या कृपाळू ऋषींनी मला असा शाप दिला, कारण त्या शापामुळंच आज तुमच्या चरणांचा स्पर्श मला झाला। जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराला भिवून आपल्या चरणांना शरण जातात त्यांना आपण सर्व भयांपासून तारता, मुक्त करता। आता आपल्या लोकी जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो। हे भक्तवत्सला महायोगेश्वर पुरुषोत्तमा, मी आपल्याला शरण आलो आहे, इंद्रादी समस्त लोकेश्वरांच्या हे परमेश्वरा मला आपण जाण्यासाठी अनुमती द्यावी। आपल्या केवळ दर्शनाने मी ब्राह्मणांच्या शापातून तत्काळ मुक्त झालो। जो मनुष्य आपल्या नामाचं उच्चारण करतो तो स्वतःला आणि सर्व श्रोत्यांना देखील त्वरित पवित्र करतो, मग आपल्या चरणांचा साक्षात स्पर्श ज्याला होईल त्या माझ्याबद्दल काय सांगावं। सुदर्शनाने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गामध्ये निघून गेला। व्रजवासीय जेव्हा हे सर्व पाहत होते तेव्हा ते अतिशय आश्चर्यचकित झाले। आदरपूर्वक श्री कृष्णांच्या या लीलेविषयी बोलत बोलतच ते व्रजामध्ये परत आले. असंच एकदा अलौकिक कर्म करणारे भगवान श्रीकृष्ण आपले बंधू बलराम असे दोघं रात्रीच्या वेळेला गोपींच्या सह वनामध्ये विहार करीत होते. निर्मळ वस्त्र परिधान करून गळ्यांमध्ये फुलांचे हार, शरीराला सुगंधी चंदन लावलेलं आणि सुंदर अलंकार धारण केलेले असे हे बलराम आणि कृष्ण सगळ्या गोपी त्यांच्या गुणांचं प्रेमानी आनंदानी गोड अशा आवाजात गायन करत होत्या. तिन्ही सांजा झाल्या, आकाशात चंद्र तारे उगवू लागले. मोगऱ्याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरत होते आणि कमल पुष्पांचा सुगंध घेऊन वारा वाहत होता. अशा वेळेला या सर्व अद्भुत वातावरणाचा आनंद लुटत बलराम आणि कृष्णांनी मिळून स्वरांच्या चढ उतारासह अतिशय सुंदर असा राग देखील आळवला. त्यांचं हे गायन ऐकून तर गोपी अजून बेभान झाल्या. त्यांना आपल्या शरीराची देखील शुद्ध राहिली नाही आणि त्याचवेळी तिथं शंखचूड नावाचा एक यक्ष आला. तो कुबेराचा सेवक. दोन्ही भावांच्या देखत त्यांनी निसंकोचपणाने त्या गोपींना उचलून उत्तर दिशेला तो निघून गेला. गोपी मोठ्यांनी ओरडायला लागल्या आणि आपल्याला मोठ्याने हाक मारत आहेत असं पाहून ते दोघे जण त्यांच्या पाठोपाठ धावले. प्रत्यक्ष काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे असे हे दोघं आल्याचं पाहून तो शंखचूड यक्ष त्या गोपींना घाबरून तिथं सोडून प्राण वाचवण्यासाठी म्हणून पळू लागला. गोपींचं रक्षण करण्यासाठी बलराम आहे तिथंच थांबले आणि श्रीकृष्ण मात्र त्याचा पाठलाग करत त्याच्या पाठोपाठ पळत गेले. या शंखचूडाच्या मस्तकावर चुडामणी होता, तो त्यांना काढून घ्यायचा होता. जवळ जाताच भगवंतांनी त्याला पकडलं. भगवंतांनी त्याला देहातून मुक्त केला. शंखचूडाला मारून तो चमकदार मणी घेऊन भगवंत परत आले आणि सगळ्या गोपींच्या देखत मोठ्या प्रेमाने तो त्यांनी आपल्या वडील बंधूंना बलरामांना अर्पण केला. शुकाचार्य म्हणतात की श्रीकृष्ण वनामध्ये जात तेव्हा गोपींचं चित्त देखील त्यांच्याबरोबरच जात असे. आपण रासलीलेचा प्रसंग पाहिला, त्याच्या आधी देखील कात्यायनी व्रताच्या निमित्ताने भगवंत आणि गोपी यांचा झालेला संवाद आणि प्रसंग पाहिला आणि दरम्यानच्या काळात काही वेळेला भगवंतांनी गोपींबरोबर विहार करून त्यांना तृप्त केलेलं होतं. त्यामुळे गोपींना आता फक्त भगवंतांचे श्रीकृष्णांचेच वेध लागलेले होते. श्रीकृष्णांच्या लीलांचं गायन करीत ते आपले दिवस अतिशय कष्टांनी घालवत असत. आणि गोपी श्रीकृष्णांच्या बाबत काय काय म्हणत असत याचं शुकाचार्यांनी मोठं आकर्षक असं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन युगलगीत नावाने प्रसिद्ध आहे. गोपी एकांना श्रीकृष्णांचं वर्णन करून सांगताहेत. त्या म्हणत की सख्यांनो, श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा गाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया नाचवीत बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रांवर फिरवून मधुर तान छेडतात तेव्हा आकाशात पतींसह विमानात बसून आलेल्या सिद्धपत्न्या ती तान ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात. नंतर त्यांचं चित्त कामबाणांनी विद्ध होतं. त्यामुळं लज्जित झालेल्या त्या पाहता पाहता बेभान होतात. हे नंदनंदन, जेव्हा दुःखितांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात तेव्हा त्यांचे हास्य हाच त्यांच्या छातीवर रुळणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी देखील तिथं स्तब्ध होऊन जाते. त्या वेणुवादनानी चित्त आकर्षित झालेले ब्रजातील बैल गाई हरिण यांचे कळप देखील मुग्ध होऊन जातात. आपले दोन्ही कान टवकारून ते असे उभे राहतात की जणू एकतर ते झोपी तरी गेलेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्र तरी आहेत. गोपी एकमेकांना सांगायला लागतात की ते नंदलाल जेव्हा मस्तकावर मोरपंखांचा मुकुट घालून रंगीत धातूंनी आपलं शरीर रंगवतात आणि पानांनी असं सजवून घेतात की जसा एखादा पहिलवान असावा आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपालांसह बासरी वाजून गायींना साद घालतात त्यावेळी त्या नादानी नद्यांचं वाहणं देखील जणू थांबतं. त्यांना असं वाटतं की श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ वाऱ्याने उडून आपल्याकडे आणावी पण गोपी म्हणतात की त्या सुद्धा आमच्यासारख्याच अभागिनी आहेत. जसं श्रीकृष्णांना आलिंगन देतेवेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात, त्याप्रमाणे त्यासुद्धा तरंगरूप हात प्रेमानी वर उचलू पाहतात परंतु पुन्हा असहाय्य होऊन स्थिर राहतात. ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असताना बासरी वाजून पर्वतावर चरणाऱ्या गायींना त्यांच्या नावांनी साद घालतात, त्यावेळी वनातील वृक्ष वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूंचे अस्तित्व सूचित करीत फुलांनी आणि फळांनी बहरून येतात. त्यांच्या भारानी फांद्या वाकून जमिनीवर टेकतात, प्रेमानी त्यांचा रोमन रोम प्रफुल्लित होतो, ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात. गोपी म्हणायला लागतात की विश्वातील सुंदराहून सुंदर असणाऱ्या अशा मनमोहनांनी कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे आणि तिथून येणारा तुळशीचा दिव्य गंध आणि मधुर मध यांनी धुंद होऊन भुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी उच्च रवानी मधुर गुंजारव करत असत. त्या गुणगुणण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिळवून जेव्हा ते आपली बासरी वाजवतात त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहणाऱ्या सारस हंस वगैरे पक्ष्यांचे चित्त सुद्धा मोहून जाते. ते श्यामसुंदरांजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून गुपचूप चित्त एकाग्र करून संगीत ऐकू लागतात.
अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर, अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, चरणी ब्रीदाचा तोडर, चरणी ब्रीदाचा तोडर, देखिला देवो देखिला देवो देखिला देवो, अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, योगियांची कसवटी दावितसे नेत्रपुटी, योगियांची कसवटी दावितसे नेत्रपुटी, उभा भीवरेच्या तटी, उभा भीवरेच्या तटी, देखिला देवो देखिला देवो देखिला देवो, अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर, अनुपम्य मनोहर कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, कासे शोभे पीतांबर, बाप रखुमा देवी वरू पुंडलिका अभय करू बाप रखुमा देवी वरू पुंडलिका अभय करू परब्रह्म साहाकारू परब्रह्म साहाकारू देखिला देवो देखिला देवो देखिला देवो अनुपम्य मनोहर कसे शोभे पीतांबर अनुपम्य मनोहर कसे शोभे पीतांबर चरणी ब्रीदाचा तोडर चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो देखिला देवो देखिला देवो अनुपम्य मनोहर कसे शोभे पीतांबर अनुपम्य मनोहर कसे शोभे पीतांबर कसे शोभे पीतांबर कसे शोभे कसे शोभे कसे शोभे पीतांबर
राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी रुळे माळकंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा मुकुट कुंडले श्रीमुख शोभले मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सुखाचे ओतले सकळ ही राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा बाईयानो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळ ही तुम्ही फागे एकी सवा सकळ ही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे जीवा धीर नाही राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा
भगवान श्री कृष्णांना अनुपम सौंदर्य लाभलेलं होतं. त्यांना हे जे सौंदर्य लाभलेलं होतं याचं कारण त्यांचे पिता वसुदेव त्या काळातले सर्वात सुंदर पुरुष म्हणून ओळखले जात असत. आणि आपल्या पित्याकडून हे सौंदर्य त्यांना प्राप्त झालं. तसंच स्वतः भगवान विष्णू अवतार घेऊन आलेले असल्यामुळं भगवंतांचं ही सगळं सौंदर्य घेऊन भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले होते. गोपी एकमेकांना सांगतात की हे व्रजदेवींनो, श्यामसुंदर जेव्हा फुलांची कुंडलं कानात घालून बलरामांसह आनंदाने पर्वत शिखरांवर उभे राहतात आणि सगळ्या जगाला आनंदित करीत बासरीच्या मधुर आवाजाने सगळं विश्व भरून टाकतात, त्यावेळेला मेघ बासरीच्या तानांबरोबर त्यांच्या वेणुवादनात व्यत्यय न येईल अशा बेताने हळूहळू गर्जना करून त्यांना साथ देतात. शिवाय स्वतःसारखाच वर्ण असलेल्या घनश्यामांना ऊन लागू नये म्हणून ते त्यांच्या मस्तकावर सावली धरतात, त्यांचं छत्र होतात. तसंच बारीक तुषारांच्या रूपानी जणू दिव्य पुष्पांचा भगवंतांवर वर्षाव करतात. यशोदा मातेला गोपी सांगतात की तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे. तसंच अनेक प्रकारे बासरी वाजवणं ते स्वतःच शिकलेले आहेत. ते असं म्हणतात की जेव्हा तोंडल्यासारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक राग रागिणी वाजवू लागतात, त्यावेळेला ते ऐकून प्रत्यक्ष ब्रह्मदेव शंकर इंद्र असे सर्वज्ञ असणारे मोठमोठे देव सुद्धा त्या राग रागिणी ओळखू शकत नाहीत. इतके मोहित होऊन जातात की त्यांचं चित्त वेणुवादनात तल्लीन होऊन जातं. त्यांचं मस्तक नम्र होतं, आपली शुद्ध देखील ते हरवून बसतात. ज्यांच्या तळव्यांवर ध्वज वज्र कमळ अंकुश अशी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर चिन्ह आहेत अशा आपल्या चरण कमलांनी ते गायींच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दुःख जणू नाहीस करतात. तसंच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज, ते मोहक चालणं आणि त्यांचं ते विलासपूर्ण पाहणं आमच्या हृदयात प्रेमभाव वाढवतात. आम्ही इतक्या मोहित होऊन जातो की झाडाखाली झाडासारखी आमची परिस्थिती होऊन जाते. आम्ही झाडाखाली निस्तब्ध होऊन जातो. त्यावेळेला आम्हाला आमच्या केसांची किंवा वस्त्रांची सुद्धा शुद्ध राहत नाही. जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे अशी तुळशीची माळ गळ्यात घालून ते जेव्हा मण्यांच्या माळेनी गायी मोजता मोजता एखाद्या प्रिय मित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवतात, त्यावेळी बासरीच्या त्या मधुर स्वरांनी चित्त हरवलेल्या काळविटांच्या माद्या आम्हा गोपींप्रमाणे घराची अभिलाषा सोडून गुणसागर नंदनंदनालाच वेढून राहतात. गोपी म्हणतात की हे पुण्यशील यशोदा माते, तुझा बाळ कुंदांचा हार गळ्यात घालून आणि कौतुकास्पद वेश धारण करून गोपालांसह गायींबरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो, त्यावेळेला मलय पर्वतावरील चंदनानी सुगंधित झालेला मंद मंद वारा तो देखील तुझ्या लाडक्याची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता भाटांप्रमाणे गाऊन वाजून त्याला संतुष्ट करतात. अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्याला सगळीकडून वेढून त्याची सेवा करतात. गोपी म्हणू लागल्या की संध्याकाळ झाली आहे, आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील. वाटेत ब्रह्मदेवादी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करीत असतील. आता बासरी वाजवीत ते येऊ लागले आहेत. आणि गोपाल त्यांच्या कीर्तीचं गायन करत आहेत. पहा, गायींच्या खुरांनी उडालेली धूळ त्यांच्या वनमालेवर बसली आहे. ते दिवसभर फिरून फिरून दमले असले तरी सुद्धा त्या श्रमांच्या सौंदर्यानेही आमच्या डोळ्यांना किती आनंद होतो आहे. हे देवकी पुत्र कृष्ण चंद्र आम्हा प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे बासरी वाजवत येत आहेत. गोपी एकमेकांना दाखवू लागल्या की पहा, त्याचे सुंदर डोळे काहीसे इकडे तिकडे पाहत आहेत, गळ्यात वनमाला डोलत आहे, सोन्याच्या कुंडलांच्या कांतीनी त्यांचे कोमल गाल शोभिवंत दिसताहेत. त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुख कमल पिवळसर दिसते आहे. आपल्या बांधवांना आणि इष्टमित्रांना मान देणारे श्रीकृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजातच असलेल्या गायींचा आणि आमचा दिवसभरातील असह्य विरह ताप नाहीसा करण्यासाठी दिवसाची उष्णता दूर करणाऱ्या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागलेले आहेत. शुकाचार्य म्हणतात की राजा कृष्णमय झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमानी अक्षरशः वेड लागलेल्या या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसा वनामध्ये जात तेव्हा त्यांचंच चिंतन करत त्यांच्याच लीलांचं गायन करीत त्यातच रममाण होऊन जात असत. हे जे युगल गीत म्हणून प्रसिद्ध असलेला भागवतातला भाग आहे या गीतापाशी भगवंतांच्या अतिसुंदर अशा रूपाचं वर्णन करण्यासाठी अनेकदा थांबावं असं वाटतं, थपकावं असं वाटतं. त्या काळामध्ये अबाल वृद्ध स्त्री पुरुष मित्र गोप या सर्वांमध्ये ते जसे अति प्रिय होते तसे गोपींना तर ते जीव की प्राण होऊन गेलेले होते. त्यांनी जे भगवंतांच्या लीलांचं आणि सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे असा सुंदर पुरुष परमात्मा त्याचं वर्णन या समहा याप्रमाणे खरं म्हणजे आहे. तरी देखील वल्लभाचार्यांनी भगवंतांच्या रूपाचं आणि लीलांचं अतिशय सरस आणि उत्कृष्ट असं वर्णन केलेलं आहे ते आपण आता ऐकू.
अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वेणुर्मधुरो रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादौ मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना लावीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्.
मधुराधिपते सर्व मधुर मधुर असणाऱ्या गोष्टींचाही अधिपती हे नाव त्यांना त्यांच्या नावापुढे कायमचं लागलं. गोपींना जर अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम अशा प्रकारचा भाव स्पर्श करून होता तसाच भाव संतांना देखील स्पर्श करून गेला. त्यांचं वचन मधुर त्यांचं वर्तन मधुर त्यांची वस्त्र देखील मधुर आणि त्यांच्या वेणूचं तर माधुर्य काय. पण त्यांनी जिथं चरित्र केलं त्या वृंदावनाचे अणू आणि रेणू देखील मधुर होऊन गेले. त्यांचं सख्य मधुर होतं, त्यांचं नृत्य मधुर होतं, गीत मधुर होतं. त्यांच्या मधुरपणामुळे गोप मधुर झाले, त्यांच्या मधुरपणामुळे गोपी मधुर झाल्या. त्यांच्या मधुरपणामुळे सृष्टी मधुर झाली. वल्लभाचार्यांनी जे त्यांच्या रूपाचं अद्भुत असं वर्णन केलेलं आहे मधुर मधुर या नावाने, त्या स्तोत्राबरोबरच आजचा आपला हा भाग आपण इथं थांबवणार आहोत. कारण या अतिरम्य अति अद्भुत अति प्रेममय अति मधुर अशा चरित्राचा रम्य आणि मधुर असा भाग या युगल गीताच्या बरोबर संपतो आहे. त्यांचं जे अवतार कार्य होतं ते अवतार कार्य इथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू होण्याची नांदी पुढच्या भागामध्ये मिळेल. त्यांच्या जीवनातले खरे निवांत क्षण त्यांनी गोकुळामध्ये आणि ब्रजभूमीमध्ये अनुभवले. नंतर अवतार कार्य समोर असल्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये किती निवांतपणा मिळाला असेल कोण जाणे. एवढं मात्र खरं की त्यांचं जे पुढचं जीवन आहे ते पुढचं जीवन त्यांनी योजल्याप्रमाणेच जाणार होतं. त्याच्यातला एक रम्य भाग या ब्रजभूमीतला कणन कण पवित्र करणारा असा भाग या ठिकाणी मात्र संपतो आहे. याच्या पुढं श्रीकृष्णांचा अद्भुत महिमा सर्व दूर पसरत तर गेलाच, पण नारदांनी कंसाच्या कानावर ही गोष्ट घातली की वसुदेवाचे दोन पुत्र तुझ्या भीतीपोटी वसुदेवांनी गोकुळामध्ये नंदाकडे नेऊन ठेवले आणि आता ते ब्रजभूमीमध्ये आहेत आणि ते तुझा नाश करणार. आणि कंसानी त्यांना बोलून घ्यायचं ठरवलं आणि भगवान श्रीकृष्णांचं बालपण संपलं. जसं प्रत्येकाचंच बालपण संपत आणि कर्तव्यात्मक क्षेत्रामध्ये त्याला जावं लागतं, तसंच भगवंतांच्या बाबतीत घडणं देखील अपरिहार्य होतं. त्यांचं बालपण संपलं तरी देखील त्यांच्या सगळ्या पुढच्या लीला अत्यंत धामधुमीमध्ये त्यांचं जीवन गेलं. पण त्या लीला देखील अत्यंत रम्य अशा आहेत. गोकुळातलं त्यांचं चरित्र आणि व्रजभूमीतलं त्यांचं चरित्र हे मात्र कायम सर्वांच्या आकर्षणाचा असा विषय होऊन राहिला. त्यांनी जी बासरी गोकुळामध्ये आणि व्रजभूमीमध्ये हातात घेतली ती बासरी खाली ठेवून ते ब्रजभूमीतून मथुरेत गेले. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या तरी रम्य क्षणी परत त्यांनी एखाद वेळेला ती बासरी उचललीही असेल, पण असे प्रसंग नंतरच्या त्यांच्या जीवनामध्ये खूप कमी आले हे खरं. नंतर त्यांना बासरी वाजवताना कोणी कधी पाहिलं असा वर्णनाचा भाग भागवतामध्ये फारसा नाही. महाभारतामध्ये द्रौपदीला वस्त्र पुरवताना प्रथम अव्यक्तातून बासरीचाच ध्वनी ऐकू आला असं म्हटलेलं आहे. असा जर एखादा उल्लेख सोडला एखाद दुसरा असूही शकेल तर त्यांनी देह त्यागाच्या वेळेला मात्र परत बासरी हातात घेतलेली होती. ते कदंब वृक्षाखाली शांतपणाने कृतकार्य होऊन बासरी वाजवत असतानाच व्याधाने त्यांचा मेघांप्रमाणे सावळा असलेला पाय हे हरणाचं तोंड आहे की काय, आणि त्यांचे लाल चुटुक तळवे हे हरणाचे जणू ओठाचा भाग आहे की काय असं समजून बाण सोडला तेव्हा मात्र त्यांच्या हातामध्ये ही बासरीच होती. एक मिनिट दीड मिनिट आपण परत एकदा तीच बासरी ऐकूया. आता परत बासरी आपल्या या कृष्ण चरित्रामध्ये वाजवली जाईल देखील, पण भगवंत वाजवदात आहेत अशा प्रकारचं वर्णन तिथं नसेल. हरि बोला पुंडली कबर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
स्वरूपानंद महाराज की जय। सप संतन की जय। जय जय रघुवीर सम। बोलो नंद के लाल की जय।